कैमरा एक्शन।
हाय, मी बेला शेंडे। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
अजय अतुल यांचं वाजले की बारा हे जे गाणं तू गायलीस, प्लीज टेल मी समथिंग अबाउट दॅट सॉन्ग, कारण की त्याची पण एक वेगळीच ओळख आहे।
हो, मला वाटतं की गायक म्हणून मी वेगळ्याच प्रकारे लोकांसमोर आले, कारण का त्याच्या आधीपर्यंत लोकांनी माझी खूप मेलोडियस गाणी ऐकली होती, पण इट वॉज अ सडन प्लेझंट सरप्राईज फॉर एव्हरी वन। आणि मला एक गायक म्हणून सुद्धा आपल्यातली ती व्हर्सिटॅलिटी किंवा आपल्यातले बाकीचे ज्या फॅक्टर्स असतात ते दाखवण्याची तुम्हाला एक संधी पण लागत असते, आणि ती संधी मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट असते, आणि ती नटरंगच्या मार्फत मला खूप मोठी संधी मिळाली। आणि आय थिंक रेस्ट इज हिस्ट्री, कारण का त्या चित्रपटाने त्याच्यातल्या म्युझिक एक काय म्हणतो हिस्ट्री क्रिएट केली। आज मागे म्हणून बघताना इट्स सच अ बिग माइलस्टोन फॉर मराठी फिल्म इंडस्ट्री। आणि मला आठवतं जेव्हा मी रेकॉर्ड केलं तेव्हा मला अजयचा फोन आला होता की अगं आहेस का मुंबईत, आपल्याला उद्या एक गाणं करायचं रेकॉर्ड। मी पुण्यात होते, म्हटलं उद्या? तो म्हटलं हां उद्या सकाळी बरोबर 11:30 तू ये आजीवासनला। आणि मी पोहोचले रेकॉर्डिंगला, अजयने मला गाणं ऐकवलं। आय वॉज ऑस्ट्रक, म्हणजे मी गाणं ऐकता क्षणी असं होतं की क्या बात है। आणि आय थिंक वी आर ऑल व्हेरी ब्लेस्ड की अशी फिल्म मिळणं आणि अशी गाणी मिळणं, असं उत्कृष्ट दर्जाचे शब्द मिळणं, अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या असं म्हणायला हरकत नाही। त्या गाण्यामध्ये जे काही मला द्यायचं होतं ते लोकांपर्यंत निश्चितपर्यंत पोहोचलं।
तू तेलुगू, मल्याळम, यु नो ह्या इतर भाषेमध्येही गाणी गातेस, पण कुठल्या लँग्वेजमध्ये गाणी गाताना तुला समाधान मिळतं?
मी खरं सांगू, समाधान हे गाण्यात आहे, मग ती भाषा कुठली असो। कारण का आपण हे जे काय एक वाक्य ऐकतो ना की म्युझिक हॅज नो लँग्वेज, ते इथे कुठेतरी आपल्याला त्याचं एक प्रचिती येते असं म्हणायला हरकत नाही। आणि घरात ठुमरी, दादरा, गझल या गोष्टींचं पण एक प्रशिक्षण असल्यामुळे हिंदीचे उच्चार कसे झाले पाहिजेत, किंवा मराठी गाताना मराठीचा शब्द हा मराठीच ऐकायला आला पाहिजे, किंवा नुकता कुठे आहे, चंद्रवाली बिंदी कुठे आहे, या सगळ्या गोष्टी मला वाटतं की त्याचं बाळकडू घरनं मिळालं। आणि ह्याचं एक कौतुक आपण म्हणूया, मी जेव्हा पहिलीसाठी गात होते आणि गाणं रेकॉर्ड होत होतं आणि मग एक ब्रेक झाला आणि मला त्यासाठी फक्त आवाज ऐकू आला की अच्छा आपका नाम क्या है, तर मी सांगितलं बेला शिंदे। अच्छा, गाणे से नाही लग रहा है की आप महाराष्ट्रीयन हो? आणि मी फक्त बघितलं तरी गुलजारजी होते, तर मला वाटतं की ती एक खूप मोठी पावती होती, एक ब्लेसिंग होतं। आणि ती भाषा आपल्याला कशाप्रकारे मोल्ड करायची आपल्या ह्याच्यात, की वाटता नाही कामा की कोणी दुसरं गात आहे। सो आय थिंक इट्स व्हेरी चॅलेंजिंग आणि लाईक द चॅलेंज।
एक गाणं साऊथ मधलं,
ஏதயத்து காணும் அடுத்தேடல் நானும் இப்ப வந்தது ஞானோம் அடன்னு இதுவானோம் அது மொது முதலாவும் கிட்டத்தா செதுறது வைக்கும் அது பார்த்ததுமே வார்த்தை எல்லாம் தொண்டையில் செக்கும்.
ஏ குட்லா அவார்ட் துச்சா கூப் ஜீவா ஜவழச்சா?
आय थिंक जी जी अवॉर्ड्स मला आत्तापर्यंत मिळाली ती प्रत्येक अवॉर्ड घेताना यू बिकम मोर हंबल असं मला वाटतं। आय थिंक आणि ते अवॉर्ड फक्त त्या व्यक्तीचं नसतं, तर ते त्या गाण्यामध्ये ज्यांचे ज्यांचे श्रेय आहे ते सगळ्यांसाठी ते अवॉर्ड असतं असं मला वाटतं। आणि सर्वाधिक आनंद झाला होता मला की विच वॉज अ गोल्डन मोमेंट इन माय लाईफ वॉज द नॅशनल अवॉर्ड। आय थिंक दॅट वॉज समथिंग जे आठवलं की अजूनही असा आपण काय म्हणतो इट इज व्हेरी स्पेशल, कारण का एकतर आपल्या मराठी गाण्यासाठी मिळालं, फिल्म पण छान होती, इंटेन्स फिल्म होती, ॲट द सेम टाइम गाणं खूप छान होतं।
सो त्या गाण्याचे दोन होळी प्लीज
नक्की। खुरखुरा कसाना मनमा पाणी वाचीन बुडबुडा उठना वेनिमा गुदगुल्या कसान्या हो तिने सांज अंबाडा सुटना खुरखुरा कसाना मनमा।
ब्युटिफुल
बेला, एक तुझी वियर्ड आणि वाईट सवय।
बापरे, आय हॅव टू मच ऑफ पेशन्स विच इज इन अ वे आय थिंक की चुकीचं आहे।
एक शब्द जो तू सारखा बोलतेस,
तुला जर काही जाणवलं असेल तर
टाळी टाळीची सवय। ओके, खाण्यातली ही गोष्ट जिला मी नाही म्हणू शकत नाही।
हा, अशा खूप गोष्टी आहेत, फ्राईड फिश असो किंवा तिसऱ्या मसाला असो, बोंबील कालवण असो किंवा उकडीचे मोदक असो किंवा पुरणपोळी असो, कुळथाचं पिठलं असो, आय थिंक प्रत्येक गोष्ट।
तुझं 15 वर्षापूर्वी परत गेलीस तर एक कुठली गोष्ट जी तू केली नाही तुला परत करावीशी वाटेल?
माझ्या ज्या ज्या मैत्रिणींच्या बर्थडे पार्टीजला मी तेव्हा जाऊ नाही शकलेले आणि तेव्हा कुठेतरी कार्यक्रम असायचा किंवा काहीतरी एक प्रोफेशनल कमिटमेंट असायची, असं वाटतं की टाइम सगळा रिवाइंड व्हावा आणि त्या सगळ्या गोष्टी मी कराव्यात.
एक मोमेंट जिथे तुला गायची इच्छा नसताना तुला गावं लागलं.
अशा असतात काही मोमेंट्स. असं होतं कारण का नॉर्मली काय होतं, आता कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही फंक्शनला एखादा गायक गेलाय, हा आलेच आहेत तर होऊन जाऊ दे. एखादं
थ्री थिंग्स यू कॅरी इन युअर पर्स,
एक फेस मिस्ट, नंतर एक छोटी डायरी असते आणि आय थिंक हेडफोन्स.
फ्रीज मधल्या चार गोष्टी तुझ्या,
अमरस आत्ता पन्ह, एखादं फेरेरो रॉशरचं चॉकलेट आणि आय थिंक ताक.
ऑल राईट, आणि एक हयात नसलेली व्यक्ती ज्यांना तुला कॉल करावं असं वाटेल.
माझी पणजी, बिकॉज आय मिस हर अलॉट. आणि माझे बाबा लहान असल्यापासनं आमच्याकडे गज्जी होत्या, अगदी तेव्हापासनं आम्ही कॉलेजमध्ये जाईपर्यंत आमच्याकडे राहायच्या, तर त्यामुळे या दोघींना मला कॉल करून जर त्यांना परत बोलवता आलं तर नक्की.
आणि आता एक खरं खोटं राहून, आजारी नसतानाही आजारी असल्याचं कारण देऊन मी एखाद्या प्रोग्रामला नाही म्हणाली आहे,
कधीच नाही.
एखादं गाणं लिरिक्स आवडलेलं नसतानाही हो हो छानच लिरिक्स आहेत असं म्हणून गायलंय.
असं होतं
कॉलेजला किंवा शाळेत असताना आई घरी नसताना तिची साडी किंवा दागिने घालून पाहिलेत.
अरे प्रत्येक मुलीचा हक्क आहे तो. आणि हे केलं नसेल तर मग काय केलंय. सो हे केलंय.
अँड वन थिंग यू लाईक्ड अबाउट टुडेज इंटरव्ह्यू,
यू, कारण की यू हॅव मेड मी नॉस्टॅल्जिक, यू हॅव मेड मी रिमेंबर सो मेनी थिंग्स, ज्या खूप छान आठवणी आहेत आणि त्या कायम स्मरणात असतातच पण आपण त्याच्याबद्दल फार बोलत नाही. या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मला बोलायला मिळाल्या आणि सो आय थिंक येस,
थँक्यू सो मच, इट वॉज माय प्लेजर. आणि मला सांग की एक कुठली गोष्ट तू पहिल्यांदा ह्या इंटरव्ह्यूमध्ये रिव्हील केली असं तुला वाटतं का?
आय थिंक अशा खूप काही गोष्टी आहेत, तर मी ज्या खूप ठिकाणी नाहीच बोलली इनफॅक्ट, की माझ्या लहानपणीच्या गोष्टी किंवा आय नेवर टॉक अबाउट माय स्ट्रगल्स, मला नाही वाटत मी अशी प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी बोलते किंवा मेन मेनी थिंग्स.
आणि कुठला एक क्षण तू म्हणशील की तुझा लाईट्स कॅमेरा ॲक्शन मोमेंट होता?
आय थिंक माझ्या नॅशनल अवॉर्ड नंतर माझ्या आई वडिलांनी मला मारलेली मिठी. दॅट इज द मोस्ट अनकंडिशनल लव्ह यू कॅन गेट.
ऑलराईट, सो आज खूप वेळ गप्पा मारल्या आणि खूप मजा आली आणि तुझा आयुष्याचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे घर. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडनं भरभरून शुभेच्छा.
थँक्यू श्रुती. एक खूप काय म्हणतो असा पॉवर पॅक्ड इंटरव्ह्यू असतो ना, की आपल्याला असं ते प्रश्नातनं उत्तर येतं, उत्तरातनं प्रश्न येतो, असं ते गिव्ह अँड टेक असतं. ते आलं की जास्त आनंद होतो कुठलाही इंटरव्ह्यू द्यायला, किंवा काहीतरी वेगळं बोललं जातं. पण या इंटरव्ह्यूमध्ये खूप छान वाटतंय किंवा काहीतरी वेगळं होतंय, तसं जर असेल तर आनंद जास्त असतो.
थँक्स अ लॉट वन्स अगेन.
थँक्यू, माय प्लेजर.
93.5 रेड एफएम बजाते रहो.